हरिः ॐ नमः व्याधिनेभ्यो विविध्यन्तेभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यसृगंहतेभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतेभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतेभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतेभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतेभ्यश्च वो नमो नमस्सेनाभ्यसेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्य संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्य कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नमः ऋषिकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मीदुष्टमाय चेशुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नम आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नम ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः स्रोतस्याय च दीप्याय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त राधिकाताई वेल्हाळ आपल्याला सांगणार आहेत.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामींनी माझ्या नोकरी सोडण्याला सशर्त परवानगी दिली आणि मग ज्या कारणासाठी नोकरी धरली होती तसंच ज्या कारणासाठी आता ती सोडली होती त्या कारणाला विशेषत्वाने प्राधान्य देण्याबाबत स्वामी किती आग्रही होते याचा मला अनुभव यायला लागला. आत्मदर्शनाला योग्य होण्यासाठी साधना करायला पाहिजे त्यातही विशेषत ध्यान साधनेबद्दल स्वामी किती अगदी कडकच होते याचं प्रत्यंतर मला यायला लागलं. जेव्हा नोकरी करत होते तेव्हा स्वामी म्हणत असत की तास अर्धा तास ध्यानाला बसत जा तेवढं पुरे. पण आता मात्र ते सांगत होते की सकाळी ऑफिसला जसे 8 वाजता बाहेर पडतेस तसंच साधनेसाठी बाहेर पडून केंद्रात जाऊन बसावंस आणि पहिले 5 तास ध्यान नाम वाचन यासाठी असावेत त्यानंतर जी काही इतर कामं असतील ती. तसंच दिवसातला तुला जो वेळ सोयीचा असेल त्यावेळी थोडा व्यायाम पण करत जा. संध्याकाळी इकडे येतेस, नंतर केंद्र असतं, रात्री झोपायच्या अगोदर परत अर्धा तास ध्यानाला बसावंस. स्वामींनी साधारणतः दिवसाची रूपरेषा पण आखून दिली. त्यानुसार मी सकाळी एमएटी वरून अध्यात्म मंगल धामला जात असे. सकाळच्या वेळी त्या ध्यान केंद्रामध्ये मी अगदी एकटी असे. आजूबाजूला कमालीची शांतता असे. त्या प्रसन्न वातावरणात ध्यानाला बसताना खूप आनंद व्हायचा. तो माझा दिनक्रम फारच सुंदर होता. एकदा काय झालं, माझं काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणून मी अध्यात्म मंगल धामला गेले नाही. ते काम झाल्यानंतर घरीच ध्यानाला बसले. दुपारी अक्का मला भेटली आणि तिने मला धास्तीनेच विचारलं की आज तू ध्यानाला का नव्हती गेलीस. मी तिला काय झालं ते सांगितलं. तिने डोक्याला हात लावला. ती म्हणाली, मला काय माहिती की आज तू घरीच ध्यानाला बसली असते. मी स्वामींना सांगितलं की आज तू ध्यानासाठी अध्यात्म मंगलधामला गेली नाहीस. मला काहीच कळलं नाही. मी अक्काला म्हटलं, तुला तरी कसं माहिती असणार की मी ध्यान केंद्रात गेले की नाही. यावर अक्का म्हणाली, अगं मी 12:15 स्वामींकडे गेले की खोलीत पाऊल टाकल्या टाकल्या स्वामी विचारतात की तू ध्यानाला गेलीस की नाही. आणि इतकं रोज विचारतात की एकदा सहज मी त्यांना म्हटलं, तुम्ही रोज हा प्रश्न विचारता, तुम्ही कधी विसरत नाही. तर स्वामी म्हणाले, रोज जेवायचं कुठे विसरतो आपण, तसंच आहे हे. त्यामुळे रोज तू गेली आहेस की नाही हे बघूनच त्यांनी मला यायला सांगितलंय. म्हणून मग मी तुझी एमएटी जागेवर नाहीये ना हे बघूनच स्वामींकडे जाते. आज तुला वरती येऊन विचारेपर्यंत पण मला वेळ नव्हता. पण तुझं ध्यानाला न जाणं स्वामींना अजिबात आवडलेलं नाही. ते बोलले काही नाहीये पण त्यांचा चेहराच पूर्ण बदलून गेला. मला तर त्यांची भीतीच वाटली. तू काही कर पण ध्यानाला जात जा. तू संध्याकाळी जाशील तर अगोदर तुला कल्पना असावी म्हणून सांगितलं. मला यातलं काहीही माहिती नव्हतं. स्वामींचं असं बारकाईने लक्ष आहे याचा पण मला पत्ता नव्हता. संध्याकाळी स्वामींकडे गेले तर मी काही बोलायच्या आतच स्वामी म्हणाले, ध्यान हा नित्य नेम आहे. साधनेमध्ये सातत्य असणं हे आवश्यक आहे. सुरुवातीला अगदी उत्साहाने ध्यानधारणा करतात, मग एक एक कारण निघतं आणि त्यात खंड पडत जातो. ध्यान झालं नाही तर आत बोचलं पाहिजे. कटाक्षाने सावध राहायला पाहिजे. मग स्वामींनी मला विचारलं की तू ध्यानाला का गेली नाहीस. यावर माझं घरगुती कारण ऐकून स्वामी म्हणाले, प्रपंच हा अनएंडिंग आहे. त्यातल्या जबाबदाऱ्या पण न संपणाऱ्या आहेत. आपण आपल्या पुरता काही काळ हा प्रपंच थांबवला नाही तर तो थांबणारा नाही. आणि ध्यानाला कोणतंही एक्सक्यूज नाही. स्वामी कडक होऊनच बोलत होते. पण स्वामी कितीही कडक बोलले तरी ते नेहमी दुसऱ्याच्या कल्याणासाठीच असे. मी जेव्हा अध्यात्म मंगलधामच्या ध्यान केंद्रात जात असे तेव्हा खालच्या वास्तूमध्ये सद्भक्त सौ सुषम भवाळकर आणि सद्भक्त राजीव भवाळकर असे दोघे राहत असत. नंतर ती दोघं भुगावला राहायला गेली. पुढे काही अपरिहार्य कारणामुळे स्वामींनी मला केंद्राच्या दुसऱ्या एका वास्तूमध्ये म्हणजे 7 अपार्टमेंट्समध्ये जाऊन ध्यानाला बसायला सांगितलं. त्यानुसार मी तिथे जाऊन बसायला लागले. मला अध्यात्म मंगल धाम मधल्या अगदी नीरव शांततेची सवय झाली होती. त्या मानाने 7 अपार्टमेंट गजबजलेल्या वस्तीत आहे. सकाळी 8:30 सगळ्या भाजीवाल्यांच्या गाड्या जोर जोरात ओरडून भाज्यांचे दर सांगत फिरत असत. ऑफिसला जाणाऱ्या स्कूटर्स, गाड्या, त्यांचे हॉर्न्स असा सगळा गलका चालू असे. सुरुवातीला मला तिथे बसणं समाधानकारक होईना पण मी काही बोलले नाही. एकदा स्वामींनी विचारलं, 7 अपार्टमेंटमध्ये काही अडचण नाही ना. मी म्हटलं, तशी अडचण काही नाही पण आजूबाजूला फार आवाज येतात. यावर स्वामी पटकन म्हणाले, जे काही बाहेरचे आवाज असतील ते का ऐकतील, तू ध्यानाला बैस, आवाज ऐकू येणार, तुझं लक्ष तिथे जाऊ देऊ नको. स्वामी प्रत्येक अडचणीचं निरसन लगेच करून टाकत. वस्तुतः 7 अपार्टमेंट ही वास्तू बाहेरगावचे कोणी साधक पुण्यात आले तर त्यांना राहण्यासाठी होती. त्यामुळे उत्सवाच्या वेळी किंवा इतर वेळी कोणी आलं तर पंचायत व्हायची. खरं म्हणजे आमच्या घरी जागा होती, परंतु स्वामी मला त्यावेळी तरी घरी बसू द्यायला तयार नव्हते. नंतर मग शेवटी स्वामींच्या घरीच ध्यानाला जाऊन बसायचं ठरलं. अर्थात या सगळ्या गोष्टी काही टप्प्याटप्प्याने झाल्या. एकदा आमच्या वाड्यातल्या लोखंडी गोल जिन्यावरून खाली उतरत असताना शेवटच्या 2-3 पायऱ्यांवरून चुकून माझा पाय निसटला. मी पडले नाही पण त्या धडपडीत माझ्या कपाळावर थोडस खरचटलं. नेमक्या त्यावेळी स्वामींच्या कन्या सौ प्रतिभाताई वाड्यातून जात होत्या. त्यांनी जवळ येऊन माझी विचारपूस केली मी त्यांना म्हटलं मला फारसं काही लागलेलं नाहीये, फक्त तुम्ही प्लीज स्वामींना काही सांगू नका, त्यांना असं उगीच धडपडलेलं आवडत नाही. म्हणून या संदर्भात मी सौ प्रतिभाताईंना अक्काची गोष्ट सांगितली. अक्का एकदा रस्त्याने चालताना तिचा पाय मुडपला गेला आणि तो मुरगाळला आणि मग तो सुजला. त्यामुळे पुढे 4-5 दिवस तिला ना दुकानात येता आलं ना प्रवचनाला. पहिल्या दिवशी ती आली नाही तेव्हा स्वामींनी तिची चौकशी केली. तेव्हा त्यांना सांगताना मी म्हटलं, बिचारी हो, रस्त्याने चालताना तिचा पाय मुरगाळला ना, त्यामुळे ती येऊ शकत नाही. स्वामी म्हणाले, रस्त्याने सरळ चालताना कसं काय पाय मुरगाळतो, बघता एकीकडे चालता एकीकडे, मग दुसरं काय होणार, दुश्चित्ता असेल तर असंच होतं. स्वामींची ही अशी प्रतिक्रिया बघून मी गप्पच बसले. हा असा अनुभव जमेस असल्यामुळे मी सौ प्रतिभाताईंना म्हटलं होतं की तुम्ही स्वामींना काही सांगू नका. यावर प्रतिभाताई पण हसायला लागल्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वामींकडे गेले तर कपाळाकडे बघून स्वामी म्हणाले, काय लागलं, जिन्यावरून पडलीस ना. मनात म्हटलं, झालं, प्रतिभाताईंनी सांगून टाकलेलं दिसतंय. मी स्वामी बोलतील ते ऐकून घेण्याच्या तयारीत होते, पण स्वामी एकदम हळवे झाले, म्हणाले, तुमचा देह तुम्ही सांभाळा, तो साधनेला लावायचा आहे, तो काही फुकट आलेला नाही, अशी कुठे पडू झडू नकोस. मग मोठ्या प्रेमाने थोपटत म्हणाले, तुम्हाला कोणाला काही झालं तर मग माझी सेवा कोण करेल बरं. मला वाटलं एक वेळ स्वामी रागवले तरी चालतील, पण त्यांनी असं काही बोलू नये. मला भरून येत होतं तरी पण हसतच मी म्हटलं, अहो, तुमच्या सेवेसाठी न संपणाऱ्या रांगेमध्ये आम्ही सगळे उभे आहोत. यावर स्वामींसह सौ सरलाताई पण हसायला लागल्या. स्वामींना पॅरालिसिस झाल्यानंतर ते फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंट प्रमाणे व्यायाम करत होते. त्यांची हळूहळू शक्ती पण भरून येते आहे असं वाटत होतं, पण अचानक स्वामींना पोटात अस्वस्थ वाटायला लागलं. उलटीची भावना होत होती पण प्रत्यक्षात होत नव्हती, त्याचा त्यांना त्रास होत होता. स्वामींच्या पोटात आतड्यांना पीळ पडला होता आणि ऑपरेशन करावं लागलं. स्वामींना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तारा आणि मी अशा दोघी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तेव्हा स्वामींच्या नाकात आणि तोंडात नळ्या घातलेल्या होत्या. सांगितलं तर खरंच विश्वास बसायला अवघड, पण त्याही अवस्थेत स्वामी आम्हा दोघींकडे निष्किलपणे बघत होते. काय त्यांच्या अंतरी होतं ते त्यांचे तेच जाणवत. आमचे रडवेले चेहरे पाहून स्वामीने डाव्या हातानेच आश्वासन दिलं. जड पावलांनी आम्ही तिथून निघून आलो. स्वामींशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. स्वामींचं ऑपरेशन झालं. स्वामी हॉस्पिटलमध्येच म्हणाले, आतापर्यंत या देहाला फारशी औषधं लागली नाहीत, पण आता ऑपरेशनमुळे भरपूर अँटीबायोटिक्स पोटात गेली. एक प्रकारे विषच ते, जखम बरी होईल, पण आता स्वामींचा कार्यातला ऍक्टिव्ह पार्ट संपला. आता दिवसचारी खेळीमेळी हे खरं, आजूबाजूला कोणीच काही बोलत नव्हतं. स्वामी घरी आले. एकदा काही निमित्ताने सकाळच्या वेळी स्वामींकडे गेले होते. बाहेरच्या बाहेरच जात होते, तेवढ्यात स्वामींनी हाक मारली म्हणून आत खोलीत गेले. स्वामी म्हणाले, बाहेरच्या बाहेर कशाला पळतेस, बैस जरा. मला अजूनही ते दृश्य डोळ्यासमोर पक्क आठवत आहे. स्वामी पलंगावर दोन्ही हात बाजूला टेकून आणि किंचित पुढे झुकून बसले होते. पाठीमागे आधारासाठी तक्क्या लावलेला होता. पोटाचं झालेलं ऑपरेशन सहन करतायत असं वाटत होत. मी विचारलं, फार दुखतंय का? स्वामी म्हणाले, अगं एवढं कापून ठेवलंय तर दुखणारच. तुला ती पोपटाची गोष्ट माहितीये ना, तो पोपट पिंजऱ्यात होता, मजेत पेरू मिरची खात होता. तेव्हा शिकवल्याप्रमाणे सोहम सोहम करत होता. एकदा चुकून पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं, मग बोक्याने मान धरल्याबरोबर सोहम गेलं आणि क्या क्या सुरू झालं. तसं शरीर उत्तम असताना, सगळी परिस्थिती चांगली असताना सोहमची आठवण आहे, पण जरा शरीर नादुरुस्त झालं किंवा गलित गात्र झालं की सोहम बोध विसरला, असं होता कामा नये. मी खरं अगदी हतबुद्ध होऊन स्वामींकडे बघत होते. मग सौ सरलाताईंनी स्वामींना आधार देऊन अलगद पलंगावर निजवलं. स्वामींनी मला जवळ बोलवलं. मी पलंगावर जवळ जाऊन उभी राहिले. स्वामी म्हणाले, सद्गुरूंच्या कृपेमुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे हे दुखणं मी सहज सहन करू शकतोय. मी वाटेल तितकं सहन करू शकतो, पण तुमचे कावरे बावरे आणि काळजीचे चेहरे पाहिले की मात्र माझी पंचायत होते. तुम्ही कोणी काळजी करू नका, परमेश्वराच्या कृपेने सगळं ठीक होऊन जाईल, असं बोलून स्वामींनी आशीर्वादाचा हात उंचवला. तू माऊली हुनी मायाळ चंद्रा हुनी शीतळ पाणिया हुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा देऊ काशाची उपमा दुजी तुझे पुरुषोत्तमा ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी टाकिला.
तेवढंच पुढं सरकता येईल तेवढं पुढं सरकाव. या काकू या विठूचा गजर हरी नामाचा
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी
चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा
गजर हरी नामाचा
झेंडा रोविला कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण हो कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण नांगर धरिला सत्वाचा नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला हा या विठूचा
गजर हरी नामाचा
झेंडा रोविला हा या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला उखळण प्रेमाची काढिली उखळण प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरुजवळी स्वस्थ बसुनी सद्गुरुजवळी प्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा तोची अमृताचा डाव मांडिला हा या विठूचा गजर हरी नामाचा हा या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण हो केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला हा या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला हा या विठूचा गजर हरी नामाचा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
झेंडा रोविला झेंडा रोविला
कांचन सांग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई
ये ग विठा बाई 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 माझे पंढरीचे आई
भीमाणी चंद्रभागा तुझ्या चरणीचा गंगा
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 ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई पितुक्या सहित बाबा यावे माझे अंगणी नाचावे पितुक्या सहित बाबा यावे माझे अंगणी नाचावे ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई
आनंदू रे आजी आनंदू रे आनंदू रे आजी आनंदू रे सबाह्य अभ्यंतरी सबाह्य अभ्यंतरी सबाह्य अभ्यंतरी सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू रे अवघा परमानंदू रे आनंदू रे आजी आनंदू रे आनंदू रे आजी आनंदू रे एक दोन तीन चारी पाच सहा एक दोन तीन चारी पाच सहा इतके विसरोनी इतके विसरोनी अंतर शोधोनी या पहा अंतर शोधोनी या पहा आनंदू रे आजी आनंदू रे आनंदू रे आजी आनंदू रे सात वाराम आठवा वेळ वेळा सात वाराम आठवा वेळ वेळा बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू आनंद सोहळा आजी आनंद सोहळा आनंदू रे आजी आनंदू रे आनंदू रे आजी आनंदू रे सबाह्य अभ्यंतरी सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू रे अवघा परमानंदू रे आनंदू रे आजी आनंदू रे आनंदू रे आजी आनंदू रे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान आहे. रात्री पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि आजोळ घरी जाऊन उद्याचा दिवस देखील तिथे मुक्काम करून शनिवारी पालख्या पुण्याकडे येण्यासाठी म्हणून पंढरपूरकडे जाण्यासाठी पण दरम्यान पुण्याकडे येण्यासाठी म्हणून निघतील. तुकाराम महाराजांच्या पालखीचं देखील प्रस्थान झालेलं आहे. आपण सर्वजण मागच्या वर्षी जसे गेलो तसेच यावर्षी देखील एसपी कॉलेजच्या हिरवळीवर सोनोपंत दांडेकरांचा ज्या ठिकाणी अर्धाकृती पुतळा आहे त्या ठिकाणी 6:30 संध्याकाळी एकत्र जमणार आहोत रविवारी. पालख्या शनिवारी पुण्यात येतील, रविवारी संध्याकाळी 6:30 आपण एकत्र जमणार आहोत आणि आपल्या तऱ्हेने आपण पालखीचा उत्सव साजरा करू. गेल्या काही वर्षांपासून पालख्यांचं पुण्यात येण्याचं प्रमाण, पुण्यात येण्याच्या वेळेचं मान फार बदलायला लागलेलं आहे. असं असल्यामुळं आपण हा निर्णय मागच्या वर्षी घेतला आणि यावर्षी आपण तसंच करणार आहोत. दरम्यानच्या काळात आज वातावरण निर्मिती झाली एक प्रकारे. दुसरं म्हणजे आज पहाटे 5 मला पंढरपूरच्या मंदिरातून सुरेश बडव्यांचा फोन आला. ते म्हणाले आज ज्ञानोबांच्या पालखीचं प्रस्थान आहे म्हणून तुम्हाला मंदिरातून फोन केलेला आहे. मला असं वाटलं की माझ्यासारख्या काही न करणाऱ्या आळशी अशा भक्त म्हणून घेणाऱ्या व्यक्तीवर ही पंढरीनाथांची आणि ज्ञानोबांची देखील मोठीच कृपा आहे. पंढरीनाथांच्या मंदिरातून त्यांच्या समोरून कोणीतरी सांगत. मागच्या वेळेलाच बरेच प्रश्न आलेले होते, त्याच्यातले 1-2 प्रश्न घेतो. आपल्या सद्गुरूंनी आपला सर्व भार घेतला आहे ह्याचा असंख्य वेळा अनुभव घेऊन सुद्धा पूर्ण निश्चिंतता येत नाही. याचाच अर्थ माझी श्रद्धा निष्ठा त्यांच्या चरणी दृढ झालेली नाही. याबद्दल अत्यंत अपराधीपण वाटते, दुःख होते. हे सर्व मिळावे म्हणून काय करावे. आणि दुसरं असं विचारलेलं आहे, बुद्धीला पटून कळूनही काही गोष्टी म्हणजे दुःख अपमान इत्यादी मनाबाहेर टाकता येत नाहीत. थकून जायला होतं तरी हे साधण्यासाठी काय करावे. जीवाला स्वस्थता शांती मिळावी हीच सद्गुरुचरणी प्रार्थना. असे 2 प्रश्न आहेत. एक असा आहे की पूर्ण निश्चिंतता येत नाही. सद्गुरूंनी भार घेतलेला आहे याचा असंख्य वेळेला अनुभव घेऊन सुद्धा पूर्ण निश्चिंतता येत नाही. श्रद्धा निष्ठा त्यांच्या चरणी तितकीशी दृढ झालेली नाही. आणि दुसरं असं म्हटलेलं आहे की बुद्धीला पटून कळूनही काही गोष्टी मनाबाहेर टाकता येत नाहीत. उदाहरणार्थ दुःख अपमान इत्यादी. थकून जायला होतं पण मनाबाहेर टाकता येत नाहीत असं विचारलेलं आहे. या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपण एखादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा त्या गोष्टीचा मनावर परिणाम होतो, संस्कार होतो, चित्तावर परिणाम होतो, संस्कार होतो, बुद्धीवर देखील परिणाम होतो, संस्कार होतो, अंतःकरणावरही परिणाम होतो, संस्कार होतो. हे घडत राहतं. जसं सद्गुरूंकडे गेलो आणि सद्गुरूंनी आशीर्वाद दिला तर मनावर परिणाम होतो, संस्कार होतो, चित्तावर, बुद्धीवर, अंतःकरणावर, सर्वांवर त्याचा परिणाम होतो, संस्कार होतो. सद्गुरु आपल्या पाठीशी आहेत या भावनेचा देखील मनावर, चित्तावर, अंतःकरणावर संस्कार होतो, परिणाम होतो. मन चित्त अंतकरण याच्याही बुडाशी याच्याही आत अजून एक चैतन्यगत अशी गोष्ट आहे. दुःखाचा तिथं परिणाम होतो, अपमानाचा तिथं परिणाम होतो, असं होत आहे. सद्गुरूंच्या कृपेचा मनावर परिणाम होतो आहे, चित्तावर परिणाम होतो आहे, पण चैतन्यगत अशा अस्तित्वगत अशा ठिकाणी परिणाम तितकासा होत नाहीये जितका दुःखाचा होतो आहे. शल्य जेवढं तिथं टोचत आहे तितकं सद्गुरूंच्या कृपेचा त्याच्यावर त्या तिथल्या भागावर परिणाम होत नाहीये. अपमान विसरता येत नाही, याचं कारण अपमान तुमचा झालेला असतो, मनाचा नव्हे, बुद्धीचा नव्हे, चित्ताचा नव्हे, तुमच्या अस्तित्वाचा अपमान झालेला असतो, तुमच्या चैतन्यगत अशा मीचा अपमान झालेला असतो, तो तुम्ही विसरू शकत नाही. आणि सद्गुरु जे सांगतात त्याचा परिणाम मात्र तितका आत होत नाहीये, तर तो तुमची जी साधन आहेत मन अंतकरण चित्त याच्यावर होतो आहे, तुमच्या अस्तित्वाला जाऊन भिडत नाहीये गोष्ट. आशीर्वादाची निष्ठेची गोष्ट तुमच्या अस्तित्वगत अशी येत नाहीये. ही अडचण आहे. दोन प्रश्नांचं उत्तर, प्रश्न दोन असले तरी एकच आहे. याचाच अर्थ ते म्हणतात की माझी श्रद्धा निष्ठा त्यांच्या चरणी दृढ झालेली नाही. उघडच आहे, स्पष्टच आहे, श्रद्धा निष्ठा ही अस्तित्वातून आलेलीच नाहीये, ती दृढ झालेली नाहीये. जसं फ्लॉवर पॉट मध्ये वरून खोवलेली अशी झाडाची फांदी असावी तशी श्रद्धा निष्ठा आहे. ती बीज फोडून निर्माण झालेली अशी नाहीये. जशी एखादी वेली असते, बीज फोडून जमीन फोडून वर येते, तेव्हा ती जशीच्या तशी टवटवीत कायम अशी राहते. उपनिषदात असं म्हटलेलं आहे की झाडावर झाडाच्या वरच्या फांदीला प्रहार केला तर ती फांदी स्त्रवते, तिच्यातून रस बाहेर येतो, पण ती जिवंत राहते. तिच्या मधल्या भागावर जर प्रहार केला तर झाड स्त्रवतं, वाईट वाटतं त्याला, त्याच्यातून रस बाहेर येतो, पण ती जिवंत राहतं. खोडावर जर आघात केला तरी देखील झाड स्त्रवतं, वाईट वाटतं त्याला, पण जिवंत राहतं. ते जिवंत राहण्याचं कारण त्याची जी मुळं आहेत त्या मुळांपाशी आहे. अपमान हा मुळासारखा खोल गेलेला आहे. आणि कितीतरी मंडळींचा हाच प्रश्न आहे की बाकीचा परमार्थ वगैरे सगळ्या गोष्टी, तत्वज्ञान वगैरे, शास्त्र चर्चा वगैरे, ध्यान धारणा वगैरे, सद्गुरु वगैरे, तिथपर्यंतच. जोपर्यंत आमच्या अस्तित्वाला अस्तित्वगत चैतन्याला धक्का बसत नाही तोपर्यंत, तिथपर्यंतच आम्ही प्रधान आहोत. तुझं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुझ्या आईनी आमच्याकडच्या सगळ्यांचे पाय धुतले नाहीत, म्हणाल्या की पुरे आता बास झालं, हे अजून मी विसरली नाहीये म्हणाव. 35 वर्ष लग्नाला झाली तरी सून ऐकत असते सासूबाईंकडून, अजून आम्ही विसरलो नाही आहोत. कारण ते अगदी चैतन्यापर्यंत गेलेलं आहे की माझ्या मुलाचं लग्न, माझा मुलगा म्हणजे काय, आपण आणि मुलगा याच्यात काहीच भेद नसतो. माझा संपूर्ण अधिकार ज्याच्यावर आहे त्याच्या लग्नात माझ्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. याच्यासारखी भयंकर गोष्ट दुसरी कोणतीही नाही, मी विसरली नाहीये म्हणून सांग, असं बोललं जातं. हे किती खोल. तसं सद्गुरूंनी जर तत्वमसी असं सांगितलं तर ते त्या अस्तित्वापर्यंत जात नाही तो उपदेश.
त्या चैतन्याचं ग्रहण, चैतन्याला त्याचं ग्रहण होत नाही. तर चैतन्यातून जे मन निघालेलं आहे त्या मनाने तो उपदेश ग्रहण होतो, त्याला श्रद्धा म्हणतच नाहीत. श्रद्धा म्हणजे ती गोष्ट की जी तुम्ही सिद्ध करू शकत नाही, पण जी तुम्ही काढूनही टाकू शकत नाही, ती चैतन्याने स्वीकारलेली आहे, अशा गोष्टीला श्रद्धा म्हणतात. ती अंधा आहे की डोळस आहे याची चर्चा कोणीही करत बसावं, पण त्या व्यक्ती करता ती गोष्ट ही काढून टाकणं अशक्य, तो सिद्धही नाही करू शकत, त्याच्यासाठी कोणता तर्कही तो वापरू इच्छित नाही. पण त्याला ती काढूनच टाकायची नाही, एवढंच नव्हे तर झोपेत देखील त्याची आठवण होईल. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या सगळ्या जीवन प्रकाराला ती व्यापून राहील, याचं कारण ती तुम्ही पकडलेली गोष्ट आहे. त्यामुळे थोडं बहुत तुम्ही जागेच्या अडचणीत असाल, तुमची जागा झाली, तुम्ही मुलीच्या अडचणीच्या, मुलीच्या लग्नाच्या अडचणीच्या गोष्टीत असाल, लग्न ठरलं, कधी कधी त्याच्यात सद्गुरूंचा हात नसला तरी देखील तुम्ही म्हणता की सद्गुरूंच्या कृपेनी झालं, कारण सद्गुरूंनी ठरवलेली नसतं, पण तुम्ही खूप अडचणीत असता, तुमची अडचण निवारून जाते, तुम्ही असं म्हणता की कोणती तरी एक शक्ती आहे, आम्हाला सद्गुरूंची शक्ती पाठीशी आहे, सद्गुरूंमुळे झालं. पण ते खूप वरच्या मनाच्या, चित्ताच्या, अंतःकरणाच्या अशा पातळीवरून ते बाहेर आलेलं असतं, ते खरं नसतं. समर्थ असं म्हणतात, देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे, त्यांची तशी निष्ठा नसते. असं जेव्हा घडतं तेव्हा असा विचार येतो की अपमान विसरू शकत नाही, इतका मी श्रवणाला येतो आहे, साधना करतो आहे, दुःख विसरू शकत नाही. पण सद्गुरूंच्या निष्ठेबद्दल, श्रद्धेबद्दल मात्र मला अजून जरा शंका आहे. श्रद्धा ही वाढवावी लागते. ज्ञान हे तर्कानी होत नाही. तुमच्या पाशी जर बुद्धी असेल तर तुम्हाला असं वाटेल की आपल्याला ज्ञान होईल, पण ज्ञान हे बुद्धीनी होत नाही, ही अडचण आहे. नैषा तर्केण मतिरापनेया असं उपनिषद म्हणतात. तर्क कितीही लढवला तरी देखील ज्ञान व्हायला बांधील नाही, कारण तुमच्या मनातली गोष्ट आहे. तुम्ही तर्क जसा चालवायचा तसाच चालवाल. तर्क ही जणू एखादी तुमचा दास असावा तशी गोष्ट आहे. तुम्ही सांगाल ती कामं करेल. तर्काला निष्ठा नसते कसली. तुम्ही जर ठरवलं परमार्थाच्या विरुद्ध बोलायचं तर तुमचा तर्क तुम्ही तसा मांडू शकता, त्याच्यात विशेष अवघड काहीच नाही. कितीतरी गोष्टी मांडता येतील की परमार्थ खोटा आहे असं सिद्ध करण्यासाठी. आणि जर तुम्ही तर्काने ठरवलं की आपल्याला परमार्थ करायचा आहे तर परमार्थाच्या बाजूनी देखील तुम्ही कितीतरी गोष्टी सांगू शकता. मी एक गोष्ट वाचली, ती संस्थानं जेव्हा खालसा झाली तेव्हा संस्थानिकांना त्याची भरपाई म्हणून काही नियमित पैसे देण्याचं सरकारने कबूल केलं. नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देण्याचं सुरुवातीला कबूल केलं. पण ही नुकसान भरपाई कोणाला मिळावी, किती मिळावी, याच्या संबंधी संस्थानिकांमध्ये वाद होता. त्यांची जी वेगवेगळी घरं असतात, मोठा मुलगा, लहान मुलगा असेल किंवा या बायकोचा मुलगा, त्या बायकोचा मुलगा, असं असेल, असं काहीतरी होतं. आणि दिल्लीच्या हायकोर्टामध्ये केस दाखल झाली. पंजाबचा संस्थानिक होता. त्यांनी जो वकील नेमलेला होता तो अत्यंत प्रख्यात असा मुंबईतला एक वकील नेमलेला होता आणि ते तेव्हा मुंबई कलकत्ता आणि दिल्ली या तीन ठिकाणी प्रॅक्टिस करायचे, सुप्रीम कोर्टात देखील प्रॅक्टिस करायचे. ज्या दिवशी केसला उभं राहायचं होतं त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी दिल्लीत ते येऊन आणि लेट नाईट पार्टी म्हणतात तसे ते पार्टीत व्यवस्थित सहभागी एका झाले. दुसऱ्या दिवशी कोर्टात जायचं होतं, आर्ग्युमेंट करायचं होतं. आणि वकील उभे राहिले आणि आपण कोणाची बाजू मांडतो आहोत हेच विसरले. त्यांचा जो आशील होता त्या आशिलाच्या विरुद्ध बाजू तीच ते मांडायला त्यांनी सुरुवात केली एका पाठोपाठ एक, आणि इतकी चपकल आणि उत्तम आर्ग्युमेंट्स ते करत होते. त्या आशिलाला घामच फुटला की आपला वकीलच आपल्या विरुद्ध काही जर बोलत असेल तर आपलं व्हायचं कसं. विरुद्ध बाजूचे वकील होते तेही वेड्यासारखे पाहायला लागले की काय चाललेलं आहे. आणि मॅजिस्ट्रेटचा देखील गोंधळ उडालेला होता. त्यांचा आर्ग्युमेंट जवळपास ते पूर्ण करताहेत असं दिसायला लागलं. त्यांचे असिस्टंट होते त्यांनाही सुचेना की यांना कसं जाऊन सांगायचं. शेवटी ते पाण्याचा ग्लास घेऊन त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना असं सांगितलं की अहो तुम्ही भलतीच बाजू मांडताय, आपण ज्यांच्याकडून पैसे घेतलेत त्याच्या विरुद्ध बाजूने तुम्ही बोलताय, त्याची बाजू तुम्ही मांडताय. तेव्हा तेही क्षणभर हादरले. त्यांनी आपल्या टायची गाठ थोडीशी सैल केली आणि म्हणाले की मिलॉर्ड आता मी जे म्हटलो ते बोललो जे माझे प्रतिस्पर्धी वकील बोलतील. आता या सगळ्याचं मी खंडन करतो असं म्हणून त्यांनी दुसरी बाजू मांडली. तर्काला कोणती निष्ठा नसते, तुम्ही जे ठरवलं ते. म्हणून श्रद्धा ही गोष्ट अशी आहे की कोणाचाही तर्क कसाही चालो, श्रद्धा चैतन्यगत जर असेल तर तिच्यात बदलच होणार नाही. निष्ठा ही त्या मनाने वरवरची गोष्ट आहे. श्रद्धा आणि निष्ठा असे हे शब्द वापरलेत, त्याच्यात निष्ठा आहे तितकासा महत्वाचा भाग तितका कमीच आहे. याचं कारण तुम्ही हिंदू धर्मात जन्माला आलात तर तुमच्या निष्ठा हिंदूंसारख्या असतात, तुम्ही मुसलमान तर मुसलमानांसारख्या निष्ठा असतात. परिस्थितीनुसार तुम्ही जिथं आहात इथं असाल तर भारत माता की जय म्हणाल, पाकिस्तानमध्ये काय म्हणतात माहीत नाही, कारण ते माता म्हणतील असं वाटत नाही. पण चैतन्यानी गोष्ट स्वीकारलेली असते अपमानाची. चैतन्यापर्यंत जाऊन टोचलेलं असतं. म्हणून हा जो सद्गुरूंचा उपदेश आहे तोही चैतन्यापर्यंत जाऊन टोचणं गरजेचं आहे. हा कसा व्हायला पाहिजे याच्या संबंधी उपनिषद मध्ये असं म्हटलेलं आहे की ती कुंभारीण माशी आपल्या भ्रमणामध्ये एका आळीला डंख करते. तो डंख इतका तीव्र असतो की परत ती येईल आणि परत आपल्याला डंख करेल असं व्यवधान त्या आळीला लागतं. चैतन्याला टोचल्यासारखं ती विसरू शकत नाही त्याची जळजळ, त्याचा दाह. आणि शेवटी त्याच्या अनुसंधानाने तिला देखील पंख फुटतात आणि ती उडून जाते. विजातीय असताना, सजातीय नाही. दुसऱ्या एका कीटकाने डंख केला आणि आळी कीटक होऊन उडून जाते. तसं सद्गुरू जे सांगतात त्याचा डंख असा आत जर झाला तर असा प्रश्न येणार नाही. याला उपाय देखील आहे, उपाय असा आहे की तुम्ही मनानी ऐकू नका. सद्गुरु जेव्हा बोलतात तेव्हा तुम्ही मनाच्या सहाय्याने ऐकू नका, तुम्ही बुद्धीमध्ये आणून ऐकू नका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मनाचे निजांगे भोगी जोगा. मन देखील ज्याच्यापासून निर्माण होतं अशा उक्त आणि नाहीस होतं अशा वस्तूच्या ठिकाणी चैतन्याच्या ठिकाणाहून ऐका. त्या गोष्टी तिथून स्वीकारा. असं जर झालं तर सद्गुरु म्हणतील की सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे. अशा वेळेला तुम्ही हे ऐकत असतानाच हे शब्दे विण संवादिजे इंद्रिया नेणता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. असं ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात तसं याचा जो मतितार्थ आहे तो तुम्हाला आत चैतन्याला येऊन भिडला पाहिजे, झोंबला पाहिजे, तिथं त्याचा परिणाम झाला पाहिजे. त्याच्याकरता चैतन्याकडे लक्ष देऊनच कृती करण्याची सवय करणं. तुम्ही जेवता आहात पण जिभेकडे लक्ष द्यायच्या ऐवजी चैतन्याकडे थोडस लक्ष देऊन जेवण्याचा अभ्यास. कोणताही भोग भोगत असताना चैतन्याला न विसरता भोग भोगण्याचा अभ्यास. बोलत असताना देखील समोरच्या व्यक्तीला थोडस दूर सारून त्याच्या चैतन्याशी आपण बोलतो आहोत आणि आपलं चैतन्य बोलत आहे अशी भावना, चैतन्यगत जीवन जगण्याची इच्छा ही गरजेची आहे. आणि सद्गुरु तुमच्याशी चैतन्यातूनच बोलत असतात. ते वाणीचा उपयोग करतील, ते मनाचा उपयोग करतील, ते बुद्धीचा उपयोग करतील, पण त्यांची वाणी मन बुद्धी ही चैतन्याला शरण गेलेली आहे आणि तिथून ते चैतन्यातूनच बोलत आहेत. तुम्ही चैतन्यातून ऐकून पहा. तसं जर झालं, एखाद्याला जमलं, स्वामीजींना जेव्हा स्वरूपानंदांनी अनुग्रह दिला तेव्हा स्वरूपानंद त्यांना असं म्हणाले ओम तत्वम सोहम सहा असं म्हटल्यानंतर कोणी एखादा महात्मा सोहम सोहम असं न म्हणता सहा 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 असंच म्हणत उठतो. त्याला ते इतकं जाऊन भिडतं की आपल्या सकट सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे. अशा प्रकारचा प्रतीतीजन्य भाव त्याचा निर्माण होतो. सोहम मधला अहम देखील तो उच्चारत नाही. काना वचनाची भेटी सरी सीची पै किरीटी वस्तू होऊनी उठी कवणी एकी जो. कानाचं आणि वचनाची भेट झाल्याबरोबर वस्तू होऊन उठतो तर ती भेट कान आणि चैतन्य अशीच असते. सद्गुरु आणि जेव्हा तुम्हाला सद्गुरूंचं प्रेम जाणवतं, जेव्हा दया जाणवते, जेव्हा कृपा जाणवते, तेव्हा तुम्हाला याचं थोडस आकलन निश्चित झालेलं असतं. वरच्या पातळीवर असेल पण थोडस आकलन झालेलं असतं. कारण एक एक बाजू तर स्पष्टच असा व्यवहार करत असते आणि तुम्हाला ते जमलेलं नसतं. तुम्ही ते मनानी ऐकत असता, बुद्धीनी ऐकत असता, तरी देखील त्यांच्या मनाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या अंतःकरणाला त्यांच्या चैतन्यातून प्रेमाचा स्पर्श होतो. म्हणून तुम्ही वेड्यासारखे येता. वेळ झाली की तुम्ही येता याचं कारण असं की तुमचं मन वेडं होतं, तुमची बुद्धी वेडी होते, पण मन आणि बुद्धी याच्या आत जर स्पर्श झाला तर मन वेडं होत नाही, तुम्ही वेडे होता. विनोबा म्हणतात की ज्ञानी माणसांनी, भगवंत म्हणतात की हत्वा पिसे इमान लोकान न हंती न निबद्धते. विनोबा टीप देताना असं म्हणतात की ज्ञानी पुरुषांनी जरी सर्व जगाची हत्या केली तरी ती हत्या त्याला लागत नाही असं भगवंत म्हणतात. का? कारण त्याला ज्ञान लागलेलं असतं म्हणून असं ते म्हणतात. आणि हे स्पष्ट करण्यासाठी ते म्हणतात की एखाद्या वेड्यानी जर कोणाचा खून केला तर तो खून त्याला लागत नाही, कारण त्याला वेड लागलेला असतं म्हणून त्याला खून लागत नाही. त्याला शिक्षा नाही कायद्यानुसार, कायदा शिक्षा नाही करू शकत. तो वेडा आहे असं जर सिद्ध झालं, कोणता उपाय नाही इथं सांगितलं जाते खून करण्यासाठी. तो जर वेडा असेल तर संविधाना दंड संविधानामध्ये त्याला शिक्षा नाही, याचं कारण त्याला वेड लागलेला आहे. तसं विनोबा म्हणतात की भगवंत असं म्हणतात त्याला ज्ञान लागलंय म्हणून त्याला दोष नाही. जर तो चैतन्यातून करेल तर चैतन्यातून कसा प्रेम करेल, स्वामीजी प्रेम करत होते त्यावरून आपल्याला कळायचं. संतांचं आणि भगवंताचं पांडुरंगाचं असं आहे की चित्त चैतन्य चोरून नेलंय वो असं संत म्हणतात. शब्दही बघा आता तसेच आहेत. चित्त चैतन्यासकट चोरून नेलं, चैतन्य चोरून नेलं असं होतं. असं जेव्हा होतं तेव्हा हे दोन्ही प्रश्न एकाच प्रकारे सुटतात. श्रद्धा निष्ठा दृढ झालेली नाही त्याच्याबद्दल दुःख होते, अपराधीपण वाटते. ते अपराधीपण जर चैतन्यापर्यंत पोहोचेल तर अपमान कसा चैतन्याला जाऊन टोचला तसं जर झालं तर, पण तसं वाटत नाहीये ना. म्हणून सद्गुरु आपल्यावर किती उपकार करतात आणि आपण काहीच आपण तसा एवढा आपला अजून विश्वास नाही, आपली श्रद्धाच कमी आहे असं म्हणून हे शब्द येतात. अन्यथा म्हणून मी सांगतो की याचा अभ्यास देखील करता येणं शक्य आहे. चैतन्यातून श्रवण करण्याचा, चैतन्यातून बोलण्याचा. तुम्ही तुमच्या मुलाशी बोलत असाल पण दिवसातून एकदा तरी चैतन्यातून बोला त्याच्याशी. तुम्ही तुमच्या मित्राशी बोलत असाल दिवसातून एकदा तरी तुमच्या चैतन्यातून त्याच्या चैतन्याशी बोला. त्याला ते बोलणं वेगळं समजेल, वेगळं भावेल, वेगळं भासेल. आणि जर असं होऊ शकलं तर ज्या ठिकाणी अपमान टोचून राहिलेला आहे तर ती बोच निघून जाईल, त्या ठिकाणी सद्गुरूंचे शब्द येतील, सद्गुरूंचा उपदेश जाऊन बसेल. चालता बोलता निचेष्ठित पडिलय नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरूचे निबोधे. तो सद्गुरूंचा बोध आत दृढावेल, ठसावेल. आणि खरं म्हणजे सगळ्या साधना या करता आहेत. आपण ध्यान करतो ते ध्यान देखील आपल्या चैतन्याला जागृती यावी म्हणून आहे. मनाचं अमन त्याच करता व्हायला पाहिजे, चित्ताचं अचित्त चित्तरहितता त्याकरताच यायला पाहिजे की कुठंतरी चैतन्यापर्यंत पोहोचण्याचा उपाय आपण करणं गरजेचं आहे. सगळ्या साधना याच्यासाठीच आहेत आणि सगळे उपदेश देखील याच्यासाठीच आहेत. हे जमत नाहीये हा अपराध नाहीये, पण जमवण्यामध्ये शहामत आहे. जर जमवलं तर आयुष्याची धन्यता सामावलेली आहे. बघा प्रश्न, आपल्या सद्गुरूंनी आपला सर्व भार घेतला आहे ह्याचा असंख्य वेळा अनुभव घेऊन सुद्धा पूर्ण निश्चिंतता येत नाही, याचाच अर्थ माझी श्रद्धा निष्ठा त्यांच्या चरणी दृढ झालेली नाही. याबद्दल अत्यंत अपराधीपण वाटते, दुःख होते, हे मिळावे म्हणून काय करावे? दुसरा, बुद्धीला पटून कळूनही काही गोष्टी दुःख अपमान इत्यादी मनाबाहेर टाकता येत नाहीत, थकून जायला होतं, तरी हे साधण्यासाठी काय करावे? जीवाला स्वस्थता शांती मिळावी हीच सद्गुरुचरणी प्रार्थना. चांगला प्रश्न आहे, पण त्याची एकदा युक्ती समजल्यानंतर आपण आपल्या जीवनात त्याचा प्रयोग करणं खूप महत्वाचं. आपण निश्चितपणे अशा रीतीने अभ्यास करू. अभ्यासाला आपल्याला इतका वाव आहे, मला असं वाटतं आपल्या केंद्रात अभ्यासाला जितका वाव आहे तितका फार क्वचितच कुठं पारमार्थिक ठिकाणी देखील असेल. कारण इथं श्रवण आहे, तुम्ही चैतन्यातून श्रवण करू शकता, तुम्ही चैतन्यातून भजन म्हणू शकता, ऐकू शकता, तुम्ही चैतन्यातून प्रेमभाव ही मध्यवर्ती कल्पना, साक्षीत्व, शरणागती स्वीकारू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. इथं निरूपण करण्याची देखील संधी कधी कधी कोणाकोणाला मिळते. चैतन्यातून बोलण्याचा अभ्यास इथं करू शकता. एरवी वरवर व्यक्ती म्हणून बोलणं आणि तुझं बोलणं छान झालं म्हटल्यावर आपल्याला बरं वाटणं, तर या खूप वरवरच्या गोष्टी तुलनेने आहेत. प्रश्नांची उत्तरं तुम्ही तशा रीतीने, प्रश्न देखील तशा रीतीने, स्तोत्र पठण ही तशा रीतीने, असं आपण करू शकतो. आणि थोडा थोडा आपल्या दैनंदिन जीवनात देखील हा अभ्यास उतरवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. आठवड्यातून 5 दिवस आपण एकत्र येतो केंद्राच्या करता, तर आपल्याला अभ्यासाला फार मोठी संधी आहे. इथं या अंतरंग अभ्यासाच्या पेक्षा दुसरं असं काहीही नाही. श्रोत्यांकडून कसलीच अपेक्षा नाही. या, ऐका, तुमच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा आणि निघून जा. निघून अशा करता जा की तुम्हाला हा प्रयोग तुमच्या बाहेरच्या, तुमचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये करण्यासाठी खूप मोठी सवड, त्याकरता तुम्ही निघून जा आणि मग परत या, परत ऐका. इथं कार्य म्हणून जवळपास काही चाललेलंच नाही की ज्याच्यात तुम्ही गुंतून पडाल. तुमच्या हातात कोणी पत्रक देत नाही की या केंद्राचा प्रचार आणि प्रसार करा. तुम्हाला कशातही गुंतवलं जात नाही. उलट तुम्ही या, भोगावला या, साधना करा, शिबिरात सहभागी व्हा, साधना करा. काही थोडी मंडळी स्वयंस्फूर्तीने इथं जी सेवा करतील त्याच्यावर हे केंद्र चाललेलं आहे. असं असल्यामुळं मोकळेपणाने अभ्यास करणं एवढंच तुम्हाला करायचं आहे, बाकी काही करायचं नाहीये. आणि तुम्ही हे करताय हा प्रश्न देखील त्याचं द्योतक आहे. आपल्याला जे अडतंय ते विचारल्यामुळे तर उत्तर समजतात, मार्ग रिकामा होतो. म्हणून अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते मला जास्त आवडतात शास्त्र चर्चेपेक्षा देखील. कारण ही तुमची अडचण आहे, वैयक्तिक अडचण आहे. तुम्ही साधना करता आहात, साधना करताना जे अडतंय ते तुम्ही विचारता आहात. हरिओम तत्सत. हरी हरी. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू.
हरी 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 स्वामी जी नारायण। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर स्वामी।
श्री राम काही निवेदन आहेत। आता सत्संगामध्ये पूजनीय स्वामीजीने जसं सांगितलं तसं पालखीच्या उत्सवात